नमस्कार, मी राजेश इंडिया एक ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
UPI कॅश विड्रॉल, नॉट मनी रिसीव.
ठीक आहे, हा UPI व्यवहार होता. कृपया मला ATM ID सांगो. कृपया तुमची व्यवहार सांगा. आता कृपया तुमच्या खात्याचे शेवटचे 4 अंक सांगा.
खाते नंबर माहित नाही.
ठीक आहे, तुम्हाला फक्त तुमच्या ATM कार्डचे शेवटचे 4 अंक सांगायचे आहेत, खात्याचा क्रमांक नाही. कृपया तुमच्या ATM कार्डचे.
UPI वरनं पैसे विड्रॉल करत होतो, त्या निघले नाहीत पेमेंट. हॅलो, हॅलो.